चीनीमंडी.com पॉडकास्ट।
भारतानं आतापर्यंत केला 42 लाख टन साखर निर्यातीचा करार। कोरोना व्हायरस हा जगभरातील साखर उद्योगावर परिणाम झाला आहे। साखरेची विक्री आणि साखरेच्या निर्यातीतील घट यामुळे साखर कारखाने आर्थिक तंगीशी झगडत आहेत। इंडियन शुगर मिल्स असोसिएशन यांच्यानुसार मे 2020 सुरुवातीपर्यंत 42 लाख टन साखर निर्यातीसाठी करार केला आहे। कारखाने आणि बंदर इथून मिळालेल्या अहवालानुसार जवळपास 36 लाख टन साखर निर्यातीसाठी कारखान्यातून गेली आहे। इंडोनेशिया आणि इराणला मोठ्या प्रमाणात साखरेच्या निर्यातीसाठी करार केले जात आहेत। शिपमेंट देखील होत आहे आणि येणाऱ्या दिवसात स्थिती सामान्य होण्याची शक्यता आहे।